युहानकृत शुभवर्तमान अध्याय 18 येशूला अटक करतात। हे बोलल्यावर येशू आपल्या शिष्यासुद्धा किद्रोन ओहळाच्या पलीकडे गेला। तेथे बाग होता, त्यात तो व त्याचे शिष्य गेले। ही जागा त्याला धरून देणारा यहुदा यालाही ठाऊक होती, कारण येशू आपल्या शिष्यासहित तेथे वारंवार जात असे। तेव्हा मुख्य याजक व परुषी यासपासून पलटन व शिपाई मिळाल्यावर यहुदा फानस मशाली व हत्यारे घेऊन तेथे आला। येशू आपणावर जे काही येणार ते सर्व जाणून बाहेर आला आणि त्यास म्हणाला, तुम्ही कोणाचा शोध करीता? त्यांनी त्याला उत्तर दिले की नासरेतकर येशूचा। तो त्यास म्हणाला, तो मी आहे। त्याला धरून देणारा यहुदाही त्यांच्याबरोबर उभा होता। तो मी आहे असे तो म्हणताच ते मागे हटून भूमीवर पडले। तेव्हा त्याने त्यास पुन्हा विचारले, कोणाचा शोध करता? ते म्हणाले, नासरेतकर येशूचा। येशूने त्यास उत्तर दिले, तो मी आहे असे मी तुम्हा सांगितले। माझा शोध करीत असला तर यास जाऊ द्या। जे तू मला दिले आहे त्यातून एकही मी हरविला नाही, असे जे वचन तो बोलला ते पूर्ण व्हावे म्हणून हे झाले। शिमोन पेत्राजवळ तलवार होती, ती त्याने उपसून प्रमुख याजकाच्या दासावर चालवली आणि त्याचा उजवा कान कापून टाकला। त्या दासाचे नाव मल्ख होते। येशू पेत्राला म्हणाला, तलवार म्यानात घाल, पित्याने जो प्याला मला दिला तो मी पिऊ नये काय? मग पलटन, हजारांचा सरदार व यहुद्यांचे शिपाई यांनी येशूला धरून बांधले आणि त्याला प्रथम हन्नाकडे नेले, कारण कैफा जो त्यावर्षी प्रमुख याजक होता त्याचा हा सासरा होता। एका मनुष्याने लोकांच्या बद्दल मरावे हे हितावह आहे अशी ज्याने यहुद्यास मसलत दिली तोच हा कैफा होता। पेत्र येशूचा इन्कार करतो। शिमोन पेत्र व दुसरा एक शिष्य हे येशूच्या मागे चालले। तो शिष्य प्रमुख याचकाच्या ओळखीचा होता आणि तो येशूबरोबर प्रमुख याचकाच्या वाड्यात गेला। पेत्र दाराजवळ उभा राहिला होता। यास्तव जो दुसरा शिष्य प्रमुख याचकाच्या ओळखीचा होता त्याने बाहेर येऊन द्वारपालिकेला सांगून पेत्राला आत नेले। यावरून ती तरुण द्वारपालिका पेत्रास म्हणाली, तूही त्या मनुष्याच्या शिष्यातील आहेस काय? त्याने म्हटले, मी नाही। तेव्हा थंडी होती म्हणून दास व शिपाई हे कोळशाचा विस्तव पेटवून शेकत उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर पेत्रही उभा राहून शेकत होता। तेव्हा प्रमुख याचकाने येशूला त्याच्या शिष्याविषयी व त्याच्या शिकवणीविषयी विचारले। येशूने त्यास उत्तर दिले की मी जगासमोर उघड बोललो आहे, जेथे सभास्थानात व मंदिरात सर्व यहुदी मिळतात तेथे मी नेहमी शिक्षण दिले, गुप्तपणे काही बोललो नाही। मला काय विचारतोस? मी काय बोललो हे ज्यांनी ऐकले आहे त्यास विचार। पहा, मी जे बोललो ते त्यास ठाऊक आहे। त्याने असे म्हटल्यावर जवळ उभा राहणारा एक शिपाई येऊन चपकाळ मारून म्हणाला, तू प्रमुख याचकाला असा जबाब देतोस काय? येशूने त्यास उत्तर दिले, मी वाईट बोललो असलो तर त्या वाईटाविषयी साक्ष दे, बरे बोललो असलो तर मला का मारतोस? तेव्हा हन्नाने त्याला प्रमुख याजक कैफा यासकडे बांधलेलेच पाठविले। शिमोन पेत्र शेकत उभा राहिला होता। ते त्याला म्हणाले, तूही त्या शिष्यातील आहेस काय? तो नकारून बोलला, मी नाही। मग ज्याचा कान पेत्राने कापून टाकला होता त्याचा एक नातलग प्रमुख याचकाच्या दासापैकी एक होता। तो म्हणाला, मी तुला त्यांच्याबरोबर बागेत नाही का पाहिले? पेत्राने पुन्हा नाकारले आणि तेव्हाच कोंबडा हरवला। रोमी सुभेदार पिलात याचपुढे येशू। नंतर त्यांनी येशूला कैफाच्या इथून कचेरीत नेले। तेव्हा सकाळ होती आणि आपणास विटाळ होऊ नये, वल्हांडणाचे भोजन करता यावे म्हणून ते स्वत कचेरीत गेले नाहीत। यास्तव पिलात त्याचकडे बाहेर येऊन म्हणाला, तुम्ही या मनुष्यावर काय आरोप आणता? त्यांनी त्याला उत्तर दिले, तो दुष्कर्मी नसता तर आम्ही त्याला तुझ्या स्वाधीन केले नसते। पिलाताने त्यास म्हटले, तुम्हीच त्याला घेऊन आपल्या शास्त्राप्रमाणे त्याचा न्याय करावा. यहुदी त्याला म्हणाले, कोणाचा जीव घेण्याचा आम्हाला अधिकार नाही, आपण कोणत्या मरणाने मरणार हे कळविताना येशूने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले. यास्तव पिलात पुन्हा कचेरीत गेला आणि येशूला बोलावून म्हणाला, तू यहुद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू आपण होऊन हे म्हणतोस किंवा दुसऱ्यांनी तुला माझ्याविषयी सांगितले? पिलाताने उत्तर दिले, मी यहुदी आहे काय? तुझ्याच लोकांनी व मुख्य याजकांनी तुला माझ्या स्वाधीन केले, तू काय केलेस? येशूने उत्तर दिले, माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर मी यहुद्यांच्या स्वाधीन होऊ नये म्हणून माझ्या शिपायांनी लढाई केली असती, परंतु माझे राज्य येतले नाही. यावरून पिलात त्याला म्हणाला, तर तू राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, की मी राजा आहे असे तू म्हणतोस. मी यासाठी जन्मलो आहे व यासाठी जगात आलो आहे की मी सत्याविषयी साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो. पिलात त्यास म्हणाला, सत्य काय आहे? असे बोलून तो पुन्हा यहुद्याकडे बाहेर जाऊन त्यास म्हणाला, याच्या ठाई मला काही अपराध दिसत नाही, पण वल्हांडणात मी तुम्हासाठी एका इस्माला सोडावे अशी तुमची रीत आहे, म्हणून मी तुम्हासाठी यहुद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे का? तेव्हा ते पुन्हा ओरडून म्हणाले, याला नको तर बरब्बाला सोडा. बरब्बा हा एक लुटारू होता.